नमस्कार. आज आपण बघणार आहोत एंटिटी रिलेशनशिप मॉडेल पार्ट 1. मित्रांनो, आपण मागच्या दोन सेशन मध्ये इंट्रोडक्शन टू डीबीएमएस या टायटलची माहिती पाहिली. त्या सेशन मध्ये आपण काय काय शिकलो ते थोडक्यात बघूया. मागील सेशन मध्ये तुम्हाला डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तसेच त्या दोघांमधील डिफरन्स लक्षात आलाच असेल. तसेच डेटाबेस, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय हे पण समजलंच असेल. शिवाय आपण कंपोनंट्स ऑफ डीबीएमएस, स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस, सर्व्हिसेस ऑफ डीबीएमएस, तसेच डेटा डिक्शनरी, डेटा मॉडेल्स आणि मल्टी युजर डीबीएमएस आर्किटेक्चर या टॉपिक्सची देखील माहिती बघितली. आज आपण काही टॉपिक्स बघणार आहोत. ते म्हणजे व्हॉट इज मॉडेलिंग, व्हॉट इज डेटा मॉडेलिंग, व्हॉट इज एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, व्हॉट इज एंटिटी अँड ऍट्रिब्यूट्स अलॉंग विथ देअर टाइप्स, व्हॉट इज रिलेशनशिप, व्हॉट इज रिलेशनशिप सेट आणि शेवटी व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ रिलेशनशिप हे टॉपिक्स आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही फील्डमध्ये डेटाबेस सिस्टीम डेव्हलप करताना 3 स्टेप्स महत्वाच्या असतात. स्लाइड क्रमांक 3 वर तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राममध्ये 3 स्टेप्स दिसत आहे. त्या स्टेप्स म्हणजेच रिक्वायरमेंट्स, डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन. पहिल्या 2 स्टेप्ससाठी डेटा मॉडेलिंग वापरले जाते. तर डेटा मॉडेलिंग म्हणजे काय ते आधी आपण बघू. मित्रांनो, समजा मी तुम्हाला एक चित्र काढायला सांगितलं. उदाहरणार्थ सूर्योदयाचा सीन तुम्हाला काढायला सांगितला. तर तुम्ही आधी तुमच्या मनात एक चित्र किंवा सीन तयार करतात आणि नंतर तो सीन पेपरवर ड्रॉ करतात. म्हणजेच आपण काय करतो, तर आपल्या मनातील कल्पना चित्राच्या स्वरूपात पेपरवर ड्रॉ करतो. सिमिलर टू दीज थिंग्स, इफ वी वॉन्ट टू डिझाईन एनिथिंग, धीस ऍक्ट ऑफ रिप्रेझेंटिंग आवर आयडियाज इज नोन ऍज मॉडेलिंग. मॉडेलिंग रिलेटेड अजून काही एक्झाम्पल्स सांगता येतील. त्यापैकी काही एक्झाम्पल्स आपण बघू. समजा आपल्याला घर बांधायचं आहे, तर घर बांधण्यापूर्वी आपल्या डोक्यात एक आराखडा किंवा एक चित्र असतं की आपलं घर कसं असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आर्किटेक्चरला बोलवतो आणि तो आर्किटेक्चर आपल्याला घर कसं बांधून हवंय त्याच्याशी रिलेटेड पेपरवर एक डिझाईन तयार करतो. त्या डिझाईनलाच ब्लूप्रिंट असेही म्हणतात. स्लाइड क्रमांक 5 वर तुम्हाला 2 इमेजेस दिसत आहेत. पहिली इमेज ब्लूप्रिंटची आहे आणि दुसरी इमेज ऍक्च्युअल होम ची आहे. म्हणजेच हे घर ब्लूप्रिंटच्या सहाय्याने बांधण्यात आलेले आहे. तसेच कंपनीत कार तयार करताना देखील पेपरवर किंवा सॉफ्टवेअर मध्ये कार रिलेटेड एक डिझाईन तयार केलं जातं आणि त्या डिझाईन वरून ऍक्च्युअल कार बनवली जाते. शाळेत सुद्धा मुलांना आपल्या बॉडी पार्ट्सची ओळख करून देण्यासाठी लॅब मध्ये एक स्केलेटन असते. ते स्केलेटन तुम्ही सुद्धा पाहिलेच असेल. त्या स्केलेटन वरून मुलांना बॉडी पार्ट्स चांगल्या पद्धतीने समजतात. अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो की जेथे आधी मॉडेल तयार केले जाते आणि त्या मॉडेलिंग वरून ऍक्च्युअल स्ट्रक्चर बनविले जाते. तर मॉडेलिंग म्हणजे काय हे समजलंच असेल तुम्हाला. इन जनरल मॉडेलिंग इज ऍक्ट ऑफ रिप्रेझेंटिंग समथिंग. डेटा मॉडेलिंग म्हणजे काय ते आता आपण बघू. डेटा मॉडेलिंग, इट इज प्रोसेस विच इज यूज टू क्रिएट डेटा मॉडेल for describing data, its relationships, and its constraints. We use data modeling to define and analyze data requirements needed to support the processes. It also defines data elements, their structures, and relationships between them. It is techniques that use to model data in standard, consistent, and predictable manner so that it manages resources effectively. Data modeling is widely used in business and information technology to show how information is, how it should be, how it's stored and used within a business system. घर बांधताना आर्किटेक्ट आधी ब्लूप्रिंट तयार करतो. त्यावरून त्याला बांधकाम करताना कुठलं मटेरियल लागणार आहे आणि ते किती प्रमाणात लागणार आहे याचा अंदाज येतो. तसेच डेटा मॉडेलिंग करताना देखील कुठला डेटा लागणार आहे, त्याचे आवश्यक डिटेल्स कुठले लागणार आहेत, तर त्याच्याशी रिलेटेड कंटेंट आपण गोळा करतो आणि त्यानंतर डेटा व्यवस्थित अनालिसिस करून एक डेटाबेस स्ट्रक्चर तयार केलं जातं. तसंच दोन डेटा एलिमेंट्स मधील रिलेशन सुद्धा डिफाईन केलं जातं. इन टर्म्स ऑफ डीबीएमएस, व्हेन वी रिप्रेझेंट डेटा रिलेशनशिप्स दॅट एक्झिस्ट इन डेटा, डेटा डिटेल्स अँड कन्स्ट्रेंट्स ऑन द डेटा, इट इज डेटा मॉडेलिंग. समजा घर बांधण्यापूर्वी आर्किटेक्चरने आपल्याला जर घराचं मॉडेल आधी दाखवलं तर आपल्या लक्षात येते की आपलं घर कसं असेल किंवा त्यात काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा आपण करू शकतो. तसेच समजा एक युनिव्हर्सिटी आहे आणि त्या युनिव्हर्सिटीत सायन्स, आर्ट, कॉमर्स रिलेटेड बरेच डिपार्टमेंट्स आहेत आणि तुम्हाला कम्प्युटर डिपार्टमेंट मध्ये जायचं असेल तर तुम्ही कसं जाणार? तर युनिव्हर्सिटीत एंट्री केल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला एक युनिव्हर्सिटी मॅप दिसेल. त्या मॅपवरून तुम्हाला रस्ता लक्षात येतो, तर तो मॅप युनिव्हर्सिटीचं मॉडेलच आहे. अशा प्रकारचं मॅपिंग रिलेटेड मॉडेलिंग तुम्हाला गार्डन, म्युझियम आणि मॉलमध्ये देखील दिसेल. तसेच डीबीएमएस मध्ये डेटा मॉडेलिंग का आवश्यक आहे ते आपण आता बघू. वी रिक्वायर डेटा मॉडेलिंग फॉर हाऊ टू रिप्रेझेंट डेटा, हाऊ इट शुड बी, हाऊ इट स्टोअर्ड, हाऊ इट शुड यूज्ड इन ऑर्गनायझेशन, टू डिफाइन अँड अनालाइज डेटा रिक्वायरमेंट्स, टू डिफाइन्स डेटा एलिमेंट्स, देअर स्ट्रक्चर्स अँड रिलेशनशिप्स बिटवीन देम. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत तो म्हणजे स्टाईल्स ऑफ डेटा मॉडेलिंग. स्लाइड क्रमांक 8 पहा, त्यात तुम्हाला स्टाईल्स ऑफ डेटा मॉडेलिंग दिसत आहेत. डेटा मॉडेलिंग इज डिवाइडेड इंटू 3 कॅटेगरीज. पहिली कॅटेगरी आहे कन्सेप्च्युअल डेटा मॉडेल म्हणजेच CDM. दुसरी कॅटेगरी आहे लॉजिकल डेटा मॉडेल्स म्हणजेच LDM. आणि तिसरी आणि शेवटची कॅटेगरी आहे फिजिकल डेटा मॉडेल्स म्हणजेच PDM. या प्रत्येक कॅटेगरीची आपण डिटेल माहिती बघणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे कन्सेप्च्युअल डेटा मॉडेल्स दॅट इज CDM. यालाच डोमेन मॉडेल असंही म्हणतात. इट इज यूज्ड फॉर कन्सेप्च्युअली व्हिज्युअलाइज इनिशियल मॉडेल ऑफ सिस्टीम. इट इज क्रिएटेड बाय गॅदरिंग रिक्वायरमेंट. CDM मध्ये टेबल्स, फील्ड्स, फील्ड्स इन टेबल्स अँड रिलेशनशिप बिटवीन फील्ड्स अँड टेबल्स डिफाइन केले जातात. ER मॉडेल हे कन्सेप्च्युअल डेटा मॉडेलचं एक्झाम्पल आहे. स्लाइड क्रमांक 9 वर तुम्हाला एक सॅम्पल ईआर मॉडेल दिसत आहे. ईआर डायग्राम बद्दलची डिटेल माहिती आपण पुढे बघणारच आहोत. दुसरी कॅटेगरी आहे लॉजिकल डेटा मॉडेल्स, दॅट इज LDM. LDM ट्रान्सफॉर्म्स कन्सेप्च्युअल स्कीमा इंटू लॉजिकल मॉडेल. इट डिस्क्राइब्स ऑल फील्ड्स अँड रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन देम. इट अल्सो डिस्क्राइब्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फील्ड्स, अल्सो आयडेंटिफाय प्रायमरी अँड फॉरेन कीज. रिलेशनल मॉडेल हे लॉजिकल डेटा मॉडेलचं एक्झाम्पल आहे. स्लाइड क्रमांक 10 पहा. त्यात तुम्हाला दोन टेबल्स दिसत आहेत. ते टेबल म्हणजेच ईआर डायग्रामचं टेबलमध्ये केलेलं कन्वर्जन आहे. तसेच स्टुडंट टेबलमध्ये रोल नंबर ही प्रायमरी की आहे. ईआर मॉडेल हे रिलेशनल मॉडेलमध्ये कसं कन्वर्ट करतात ते आपण पुढे बघणारच आहोत. तिसरी आणि शेवटची कॅटेगरी आहे फिजिकल डेटा मॉडेल्स, दॅट इज PDM. फिजिकल डेटा मॉडेल्स इज यूज टू डिझाईन ऑल टेबल स्ट्रक्चर्स इन्क्लुडिंग कॉलम नेम, कॉलम डेटा टाईप, कॉलम कन्स्ट्रेंट्स, कीज, बफर साईज अँड रिलेशनशिप्स बिटवीन टेबल्स. इन फिजिकल डेटा मॉडेल एंटिटीज आर कन्वर्टेड इन टू टेबल्स. रिलेशनशिप इज कन्वर्टेड बाय युझिंग फॉरेन कीज. ऍट्रिब्यूट इट इज कन्वर्टेड इन टू कॉलम्स. ऍक्च्युअल फिजिकल डेटा मॉडेल इज फिजिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रिव्हियस टू मॉडेल्स इन DBMS. फॉर एक्झाम्पल टेबल, कॉलम, कीज अँड ट्रिगर. स्लाइड क्रमांक 11 पहा. त्यात स्टुडंट टेबल आणि कोर्स टेबलचं फिजिकल डिझाईन दाखविलेले आहे. स्टुडंट टेबलमध्ये रोल नंबरचा डेटा टाईप आहे इंटीजर. तसेच त्याची साईज आहे 6 आणि रोल नंबर ही प्रायमरी की आहे आणि त्याची व्हॅल्यू ही कधीच नल नको. तसेच इतर फील्ड्स डिस्क्राइब केलेले आहेत ते तुम्हाला स्लाइडवर दिसतच आहेत. स्लाइड क्रमांक 12 पहा. आतापर्यंत आपण जे 3 डेटा मॉडेल्स पाहिले त्या 3 डेटा मॉडेल्स मधील डिफरन्स या स्लाइडवर दाखविण्यात आलेला आहे. या टेबलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की कन्सेप्च्युअल डेटा मॉडेलमध्ये एंटिटी नेम आणि एंटिटी रिलेशनशिप डिफाइन केले जातात. लॉजिकल डेटा मॉडेल्स मध्ये एंटिटी नेम, एंटिटी रिलेशनशिप, ऍट्रिब्यूट्स, प्रायमरी कीज आणि फॉरेन कीज डिफाइन केल्या जातात. आणि फिजिकल डेटा मॉडेल्स मध्ये प्रायमरी कीज, फॉरेन कीज, टेबल नेम आणि कॉलम डेटा टाइप्स आणि त्याच्याशी रिलेटेड कन्स्ट्रेंट्सचा देखील विचार करण्यात येतो. स्लाइड क्रमांक 13 वर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा मॉडेल दाखविण्यात आले आहे. तर हे मॉडेल कसं इम्प्लिमेंट केलं जातं त्यासाठी काही स्टेप्स आपण बघू. पहिली स्टेप आहे इनिशियल रिक्वायरमेंट इन विजनिंग, म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये आधी डेटा कलेक्ट केला जातो. स्टेप 2 म्हणजेच कन्सेप्च्युअल डेटा मॉडेल. ह्या स्टेपमध्ये एंटिटी आणि एंटिटी टाइप्स आयडेंटिफाय केल्या जातात. तिसरी स्टेप आहे लॉजिकल डेटा मॉडेल. ह्या स्टेपमध्ये सेट ऍट्रिब्यूट्स, त्यांचे टाइप्स आणि दोन एंटिटीज मधील रिलेशन आयडेंटिफाय केलं जातं. आणि चौथ्या स्टेपमध्ये म्हणजेच फिजिकल डेटा मॉडेलमध्ये ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ऑफ फिजिकल थिंग्स लाईक टेबल्स, ट्रिगर्स, इंडेक्स, कॉलम आणि साईज. स्लाइड क्रमांक 14 पहा. बिझनेस मध्ये डेटाबेस कसा डिझाईन केला जातो त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखविण्यात आले आहे. द प्रोसेस ऑफ डिझाइनिंग अ डेटाबेस इन्व्हॉल्व्स प्रोड्युसिंग द प्रिव्हियसली डिस्क्राइब थ्री टाइप्स ऑफ स्कीमाज लाईक कन्सेप्च्युअल, लॉजिकल अँड फिजिकल. द डेटाबेस डिझाईन डॉक्युमेंटेड इन दिस स्कीमाज आर कन्व्हर्टेड थ्रू अ डेटा डेफिनेशन लँग्वेज विच कॅन देन बी यूज टू जनरेट अ डेटाबेस. अ फुल्ली ऍट्रिब्युटेड डेटा मॉडेल कंटेन्स डिटेल ऍट्रिब्युट्स फॉर एव्हरी एंटिटी विद इन इट. द टर्म डेटाबेस डिझाईन कॅन डिस्क्राइब मेनी डिफरंट पार्ट ऑफ द डिझाईन ऑफ एन ओव्हरऑल डेटाबेस सिस्टीम. प्रिन्सिपली अँड मोस्ट करेक्टली इट कॅन बी थॉट ऑफ ॲज द लॉजिकल डिझाईन ऑफ द डेटाबेस स्ट्रक्चर्स यूज टू स्टोअर द डेटा. इन द रिलेशनल मॉडेल दीज आर द टेबल्स अँड व्ह्यूज. इन अन ऑब्जेक्ट डेटाबेस द एंटिटीज अँड रिलेशनशिप्स मॅप डायरेक्टली टू ऑब्जेक्ट क्लासेस अँड नेम रिलेशनशिप्स. हाऊएव्हर द टर्म डेटाबेस डिझाईन कुड ऑल्सो बी यूज टू अप्लाय टू द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ डिझाईनिंग नॉट जस्ट द डेटाबेस स्ट्रक्चर्स बट ऑल्सो द फॉर्म्स अँड क्वेरीज यूज एज अ पार्ट ऑफ द ओव्हरऑल डेटाबेस ऍप्लिकेशन विद इन द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम और DBMS. पुढे आपण बघणार आहोत एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. दिस मॉडेल डेव्हलप बाय चेन इन 1996. एंटिटी रिलेशनशिप मॉडेल इज अन ऑब्जेक्ट बेस्ड डेटा मॉडेल विच इज यूज टू डिस्क्राइब डेटा ऍट द हायर और एक्सटर्नल और लॉजिकल लेवल. एंटिटी रिलेशनशिप मॉडेलचे तीन मेन कंपोनंट्स आहेत, ते म्हणजे एंटिटी, ऍट्रिब्यूट्स आणि रिलेशनशिप. तसेच ह्या मॉडेलमध्ये एंटिटी, एंटिटी टाईप, ऍट्रिब्यूट्स आणि त्यांचे टाईप्स आणि रिलेशन एक्झिस्ट बिटवीन एंटिटीज याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्या मॉडेलचा उपयोग काय? टू रिप्रेझेंट टेबल्स इन टर्म्स ऑफ एंटिटी अँड ऍट्रिब्यूट्स ऑल्सो वी रिप्रेझेंट रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन टेबल्स इन डेटाबेस. वी यूज ER डायग्राम टू एक्सप्रेस लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ अ डेटाबेस ॲज शोन ऑन द स्क्रीन. स्लाइड क्रमांक 16 आणि 17 पहा, त्यात तुम्हाला ER डायग्राम साठी कुठले कुठले नोटेशन्स वापरले जातात त्यांच्या डायग्राम्स दिसत आहेत. रेक्टॅंगल रिप्रेझेंट्स एंटिटी, डायमंड रिप्रेझेंट रिलेशनशिप्स अमॉंग एंटिटी सेट्स. तिसरं नोटेशन आहे एलिप्स और ओव्हल रिप्रेझेंट ऍट्रिब्यूट्स. डबल रेक्टॅंगल रिप्रेझेंट्स वीक एंटिटी. लाईन्स लिंक ऍट्रिब्यूट्स टू एंटिटी सेट्स and entity sets to relationship. Double diamond represents weak entity relationship. Double ellipse or oval represents multi-valued attribute. Dash ellipse represents derived attribute. Double line represents total participation of an entity in relationship. And last two notations represents की ऍट्रिब्यूट अँड कंपोजिट ऍट्रिब्यूट. पुढे आपण बघणार आहोत कंपोनंट ऑफ ER मॉडेल. एंटिटी अन एंटिटी इज अ थिंग और ऑब्जेक्ट इन द रिअल वर्ल्ड दॅट इज डिस्टिंग्विशेबल फ्रॉम ऑल अदर ऑब्जेक्ट्स. अन एंटिटी इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टॅंगल कंटेनिंग द एंटिटी नेम. एंटिटी ऍक्च्युअली मॅप्स टू फील्ड इन टेबल्स. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट ही एंटिटी रेक्टॅंगलमध्ये स्क्रीनवर दाखविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे टीचर, क्लर्क, बुक, अकाउंट, मार्कशीट, दीज आर एंटिटीज इन कॉलेज. तसेच पेशंट, डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, मेडिसिन, केस पेपर, बिल आर द एंटिटीज इन हॉस्पिटल. एंटिटीज आर आइदर लिविंग थिंग लाइक स्टूडेंट एम्प्लॉय और नॉन लिविंग थिंग्स लाइक बिल, प्रोडक्ट, कार, बुक एक्सेट्रा. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. इन बँक सिस्टीम कस्टमर विथड्रॉ मनी फ्रॉम बँक. इन टर्म्स ऑफ कॅश विड्रॉवल प्रोसेस एंटिटीज आर अकाउंट अँड कस्टमर. सो प्रोसेस इज रिलेटेड विथ कस्टमर अँड अकाउंट ओनली. रिप्रेझेंटेशन ऑफ एंटिटी कस्टमर अँड अकाउंट इज शोन ऑन द स्लाइड नंबर 18. एंटिटी सेट. अ सेट ऑफ एंटिटीज ऑफ सेम टाइप इज कॉल्ड एंटिटी सेट. द ईयर मॉडेल रेफर्स टू अ स्पेसिफिक टेबल टेबल रो एज एन एंटिटी इन्स्टन्स और एंटिटी ऑकरन्स. ईच एंटिटी सेट हॅज अ की. ऑल एंटिटीज इन एन एंटिटी सेट हॅव द सेम सेट ऑफ ऍट्रिब्यूट्स. दस एंटिटी सेट इज अ सेट ऑफ एंटिटीज ऑफ द सेम टाइप दॅट शेअर द सेम प्रॉपर्टीज और ऍट्रिब्यूट्स. सेट ऑफ एंटिटीज और पर्टिक्युलर टाइप इज नोन एज एंटिटी सेट. एंटिटी इन्स्टन्स म्हणजे काय ते आपण बघू. एंटिटी इन्स्टन्स इज अ सिंगल ऑकरन्स ऑफ एन एंटिटी टाइप. एन एंटिटी टाइप इज डिस्क्राइब जस्ट वन्स इन अ डेटाबेस. व्हाइल मेनी इन्स्टन्सेस ऑफ दॅट एंटिटी टाइप मे बी रिप्रेझेंटेड बाय डेटा स्टोअर्ड इन द डेटाबेस. फॉर एक्झाम्पल देर इज वन एम्प्लॉई एंटिटी एंटिटी टाइप इन मोस्ट ऑर्गनायझेशन्स. But there may be hundreds of instances of these entities stored in the database. Consider a table student and fee information in which entity set and entity occurrence is as shown on screen. Slide kramanka 19 paha. Tyat tumhala entity set and entity occurrence tyachyashi related don tables disat ahet. त्या टेबल्सवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की एंटिटी सेट म्हणजे काय आणि एंटिटी ऑकरन्स म्हणजे काय. एंटिटी सेट रिलेटेड अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. बँक सिस्टीम मध्ये जनरली 5 एंटिटी सेट्स येतात. ते म्हणजे कस्टमर, द सेट ऑफ ऑल पीपल हॅव्हिंग अन अकाउंट ऍट द बँक. कस्टमर रिलेटेड ऍट्रिब्यूट्स येतील कस्टमर आय डी, कस्टमर नेम, ऍड्रेस आणि फोन नंबर. दुसरा एंटिटी सेट आहे एम्प्लॉई. त्याचे ऍट्रिब्यूट्स येतील एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई आय डी आणि फोन नंबर. तिसरा एंटिटी सेट आहे ब्रांच, द सेट ऑफ ऑल ब्रांचेस ऑफ अ पर्टिक्युलर बँक. तर प्रत्येक ब्रांचशी रिलेटेड ऍट्रिब्यूट्स येतील ब्रांच नेम, ब्रांच सिटी अँड असेट्स डिस्क्राइब इच ब्रांच. चौथा एंटिटी सेट आहे अकाउंट, द सेट ऑफ ऑल अकाउंट क्रिएटेड अँड मेंटेन इन द बँक. अकाउंट रिलेटेड ऍट्रिब्यूट्स येतील अकाउंट नंबर आणि बॅलन्स. पाचवा एंटिटी सेट आहे ट्रान्झॅक्शन, द सेट ऑफ ऑल अकाउंट ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड इन द बँक. याचे ऍट्रिब्यूट्स येतील ट्रान्झॅक्शन नंबर, डेट आणि अमाउंट. ऍट्रिब्यूट. एन ऍट्रिब्यूट इज अ प्रॉपर्टी और कॅरेक्टरिस्टिक. एन एंटिटी इज रिप्रेझेंटेड बाय अ सेट ऑफ ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स आर रिप्रेझेंटेड बाय ओव्हल अँड आर कनेक्टेड टू द एंटिटी विथ अ लाईन. ईच ओव्हल कंटेन्स द नेम ऑफ द ऍट्रिब्यूट इट रिप्रेझेंट्स. स्लाइड क्रमांक 20 पहा. 20 वर स्टुडंट एंटिटी दिसत आहे. स्टुडंट रिलेटेड जनरली कुठले फील्ड असतात ते आपल्याला माहितीच आहेत. तर ह्या एक्झाम्पल मध्ये स्टुडंट रिलेटेड फील्ड आहेत रोल नंबर, नेम, क्लास, आणि मार्क्स, त्यालाच ऍट्रिब्यूट असेही म्हणतात. डायग्राम मध्ये हे ऍट्रिब्यूट्स ओव्हल मध्ये दाखविलेले आहेत. तसंच अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. एंटिटी कोर्स, त्याचे ऍट्रिब्यूट्स येतील कोर्स फीज, कोर्स नेम आणि ड्युरेशन. तसंच एंटिटी प्रोफेसर हॅव्हिंग ऍट्रिब्यूट्स नेम, एज अँड सॅलरी. ऍट्रिब्यूट्स ऑफ प्रोफेसर आर रिप्रेझेंटेड ॲज शोन ऑन स्लाइड नंबर 21. तिसरा आणि शेवटचा कंपोनंट आहे रिलेशनशिप. अ रिलेशनशिप डिस्क्राइब्स रिलेशन्स बिटवीन एंटिटीज. रिलेशनशिप इज रिप्रेझेंटेड युझिंग डायमंड्स. द टू साइड ऑफ डायमंड आर कनेक्टेड टू द एंटिटीज इट रिलेट्स. द असोसिएशन और रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन द एंटिटीज रिलेट्स डेटा आयटम टू इच अदर इन अ मिनिंगफुल वे. द एक्झिस्टन्स ऑफ डेटा असोसिएशन डिफाइन्स दॅट रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन टू ऑर मोर एंटिटीज. सो टू रिप्रेझेंट रिलेशन एन ॲडिशनल एंटिटी इज यूज्ड कॉल्ड ॲज रिलेशन एंटिटी. फॉर एक्झाम्पल, टीचर आणि स्टुडंट ह्या दोन एंटिटीज आहेत. टीचर स्टुडंट्सला शिकवतात, म्हणजेच त्या दोन एंटिटीज मधील रिलेशन आहे टीचेस, दॅट इज टीचर टीचेस स्टुडंट्स. रिप्रेझेंटेशन ऑफ धिस रिलेशनशिप इज ॲज शोन ऑन स्लाइड नंबर 23. मित्रांनो, रिलेशनशिप इन्स्टन्स म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. रिलेशनशिप इन्स्टन्सेस इन इयर रिप्रेझेंट अ असोसिएशन बिटवीन एंटिटीज. इच इन्स्टन्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन मेंबर्स ऑफ दीज एंटिटीज इज कॉल्ड अ रिलेशनशिप इन्स्टन्स. फॉर एक्झाम्पल, स्लाइड क्रमांक 24 पहा. त्यात तुम्हाला स्टुडंट टेबल दिसत आहे, स्टुडंट आणि कॉलेज टेबल दिसत आहेत. स्टुडंट एस एम पवार इज असोसिएटेड विथ कॉलेज कर्वे कॉलेज हॅव्हिंग फी 25,000 इन स्टँडर्ड फर्स्ट इयर. इन दिस केस इट इज कॉल्ड एज रिलेशनशिप इन्स्टन्सेस. मित्रांनो, समजा तुम्ही स्टुडंट टेबल क्रिएट केला तर त्यात तुम्ही काही सिलेक्टेड फील्ड्स एंटर करणार, ते म्हणजेच रोल नंबर, नेम, क्लास, ऍड्रेस आणि मार्क्स, आणि त्या फील्डशी रिलेटेड डेटा किंवा व्हॅल्यू त्यात तुम्ही एंटर करणार तर त्या व्हॅल्यूलाच डोमेन असेही म्हणतात. तर डोमेन म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. इच ऍट्रिब्यूट इज असोसिएटेड विथ अ सेट ऑफ व्हॅल्यूज कॉल्ड अ डोमेन. द डोमेन डिफाइन्स द पॉसिबल व्हॅल्यू दॅट अन ऍट्रिब्यूट मे होल्ड. मॅथेमॅटिक्स मध्ये डोमेन हा वर्ड तुम्हाला गेलाच असेल. मॅथेमॅटिकली अटॅचिंग अ डोमेन टू अन ऍट्रिब्यूट मीन्स दॅट एनी व्हॅल्यू फॉर द ऍट्रिब्यूट मस्ट बी अन एलिमेंट ऑफ द स्पेसिफाइड सेट. द कॅरेक्टर डेटा व्हॅल्यू ए बी सी फॉर इन्स्टन्स इज नॉट इन द इंटीजर डोमेन, बट द इंटीजर व्हॅल्यू 1, 2, 3 इज इन द इंटीजर डोमेन. म्हणजे एखाद्या फील्डची व्हॅल्यू ही त्याच्या डेटा टाईपशी रिलेटेड सुटेबल आहे की नाही हे आपण ह्या डोमेनमध्ये चेक करतो. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर रिझल्ट ग्रेडिंग सिस्टीम इन विच फॉर फर्स्ट क्लास ग्रेड दॅट स्टुडंट शुड ऑप्टेन 60% और मोर दॅन दॅट. सो डोमेन इन दिस केस इज नंबर फ्रॉम 60 to 100. समजा आपण फर्स्ट क्लास ग्रेड मध्ये 50 एंटर केला तर सिस्टीम आपल्याला एरर दाखवेल आणि समजा आपण 65 किंवा 78 व्हॅल्यू एंटर केली म्हणजेच आपलं डोमेन हे बरोबर आहे. ऍट्रिब्यूट मे शेअर अ डोमेन, याचं एक्झाम्पल आहे द नेम ऍट्रिब्यूट फॉर स्टुडंट अँड टीचर शेअर सेम डोमेन. म्हणजेच नेम हे फील्ड स्टुडंट साठी आणि टीचर साठी कॉमन झालं. मीन्स नेम इज कंपोज ऑफ सेट ऑफ कॅरेक्टर्स. तसंच डोमेन कॅन कंपोज ऑफ मोर दॅन वन डोमेन. फॉर एक्झाम्पल ईमेल आय डी इज अ कंपोज ऑफ युजर नेम अँड ऍड्रेस ऑफ वेबसाईट. स्लाइड क्रमांक 25 पहा, त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राम मध्ये स्टुडंट नेम, रोल नंबर आणि मार्क्स हे ऍट्रिब्यूट्स आहेत आणि प्रत्येक ऍट्रिब्यूटशी रिलेटेड एक्झाम्पल्स खाली ओव्हल मध्ये दाखविण्यात आलेले आहेत. जसे की स्टुडंट नेमची व्हॅल्यू आहे अरुण, पूजा, नेहा, प्रिया आणि त्यांच्याशी रिलेटेड रोल नंबर्सची व्हॅल्यू आहे 11, 34, 13 आणि 12. तर ह्या व्हॅल्यूलाच आपण डोमेन असं म्हणतो. म्हणून ईच ऍट्रिब्यूट हॅज अ डोमेन. पुढे आपण बघणार आहोत एंटिटी टाइप. स्लाइड क्रमांक 26 पहा, त्यावर तुम्हाला एंटिटी टाइप्स दिसत आहेत. एंटिटी इज डिवाइडेड इंटू टू टाइप्स. पहिला टाइप आहे एक्झिस्टन्स डिपेंडंट आणि दुसरा टाइप आहे नॉन एक्झिस्टन्स डिपेंडंट. तर ह्या दोघांची माहिती आपण आता बघूया. एक्झिस्टन्स डिपेंडंट, द एक्झिस्टन्स ऑफ एन एंटिटी मे डिपेंड ऑन द एक्झिस्टन्स ऑफ वन ऑर मोर अदर एंटिटीज. सच एन एंटिटी इज सेड टू बी एक्झिस्टन्स डिपेंडंट. आपण एक फर्निचरचं एक्झाम्पल बघूया. द एंटिटी चेअर इज एक्झिस्टन्स डिपेंडंट ऑन एंटिटी वूड. रॉ मटेरियल असल्याशिवाय कुठलंच प्रॉडक्ट तयार होऊ शकत नाही. म्हणजे प्रॉडक्ट हे रॉ मटेरियलवर डिपेंड असतं. तसंच कोर्स फी इज एन एक्झाम्पल ऑफ अ डिपेंडंट एंटिटी. इट डिपेंड्स अपॉन कोर्स अँड ड्युरेशन. तुम्ही जर बाहेर वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये गेलेत तर तुम्हाला लॉंग टर्मची फी वेगळी दिसेल, शॉर्ट टर्मची फी वेगळी दिसेल. असे आपल्याला अनेक प्रकारचे उदाहरण सांगता येतील. दुसरा एंटिटी टाइप आहे नॉन एक्झिस्टन्स डिपेंडंट. एंटिटी विच इज इंडिपेंडंट ऑफ अदर्स एंटिटी इज कॉल्ड नॉन एक्झिस्टन्स डिपेंडंट. फॉर एक्झाम्पल इन अ कॉलेज एंटिटी इलेक्टिव्ह सब्जेक्ट इज नॉट डिपेंड अपॉन एंटिटी स्टुडंट बिकॉज मेनी स्टुडंट्स मे बी स्टडीड मोर दॅन वन सब्जेक्ट. इट मे बी हॅपन दॅट मोर इलेक्टिव्ह सब्जेक्ट एक्झिस्ट अँड इफ नो स्टुडंट सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर इलेक्टिव्ह सब्जेक्ट फॉर एक्झाम दो दॅट सब्जेक्ट इज नॉट सिलेक्टेड बाय एनी स्टुडंट इन एक्झाम इट इज एक्झिस्ट फॉर एक्झामिनेशन. Only no student is appearing for that subject. Means entity elective subject is not existence depend on student. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला डॉमिनेट एंटिटी आणि सब ऑर्डिनेट एंटिटी या टर्म्स डीबीएमएस मध्ये दिसतात. तर डॉमिनेट एंटिटी आणि सब ऑर्डिनेट एंटिटी या जवळपास एक्झिस्टन्स डिपेंडंट आणि नॉन एक्झिस्टन्स डिपेंडंट यांच्याशीच रिलेटेड आहेत. इट मे हॅपन दॅट सम एंटिटीज एक्झिस्टन्स इज डिपेंड्स अपॉन अनदर एंटिटी. सपोज एक्स इज एक्झिस्टन्स डिपेंडंट ऑन वाय देन वाय इज डॉमिनेट एंटिटी अँड एक्स इज सब ऑर्डिनेट एंटिटी. इफ वी कन्सिडर फर्निचर द एंटिटी चेअर इज अ एक्झिस्टन्स डिपेंडंट ऑन एंटिटी वूड. In this case, chair is dominant entity and furniture is subordinate entity. मित्रांनो, पुढे आपण बघणार आहोत एंटिटी टाइप्स. एंटिटीज बेस ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक्स आर क्लासिफाईड एज शोन ऑन स्लाइड नंबर 27. स्ट्रॉंग एंटिटीज, वीक एंटिटीज, रिकर्सिव्ह एंटिटीज आणि कंपोजिट एंटिटीज. ह्या प्रत्येक एंटिटीची आपण थोडक्यात माहिती बघू. स्ट्रॉंग एंटिटी, An entity set that has a primary key is known as strong entity set. It is independent of other entities and can exist on its own. Student is a strong entity because it associates with primary key roll number. तसंच तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगता येईल. कंपनीत अनेक एम्प्लॉईज काम करत असतात, तर एम्प्लॉय इज ऑल्सो स्ट्रॉंग एंटिटी, कारण प्रत्येक एम्प्लॉईला एक आयडी दिलेला असतो. म्हणजेच एम्प्लॉई आयडी ही त्या एम्प्लॉईची प्रायमरी की झाली, म्हणूनच त्याला आपण स्ट्रॉंग एंटिटी असं म्हणतो. दुसरी एंटिटी आहे वीक एंटिटी. An entity which is dependent on one or more other entities for its existence is known as weak entity. A weak entity is existence dependent because entity existence depends on one or more other entities. The existence of a weak entity is indicated by a double rectangle in the ER diagram. Payment is a weak entity type because it has no primary key. स्लाइड क्रमांक 28 वर तुम्हाला स्ट्रॉंग एंटिटी आणि वीक एंटिटी कशा प्रकारे आपण ईआर डायग्राम मध्ये दाखवतो त्याची डायग्राम तुम्हाला दिसत आहे. पुढची एंटिटी टाइप आहे रिकर्सिव्ह एंटिटी. अ रिकर्सिव्ह एंटिटी इज वन इन विच अ रिलेशन कॅन एक्झिस्ट बिटवीन ऑकरन्स ऑफ द सेम एंटिटी सेट. For example, in organization, many employees managed by other employees. Representation of recursive entity is as shown on slide number 29. आणि शेवटची entity type आहे composite entities. A composite entity is a thing composed of other things. It is used to bridge between relationships that exist between many relationships. A composite entity is represented by a diamond shape with in a rectangle in an ER diagram. An student is identified by roll number and a class. Composite entity is as shown on slide number 29. आता आपण बघणार आहोत attribute types. स्लाइड क्रमांक 30 वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऍट्रिब्यूट टाइप्स दिसत आहेत. इन ईआर मॉडेल ऍट्रिब्यूट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 3 टाइप्स. सिंपल अँड कंपोजिट ऍट्रिब्यूट, सिंगल व्हॅल्यूड अँड मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट, स्टोअर्ड अँड डिराइव्ड ऍट्रिब्यूट्स. तर ह्या प्रत्येक ऍट्रिब्यूट्स बद्दल आता आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. सिंपल ऍट्रिब्यूट. सिंपल ऍट्रिब्यूटलाच ऍटॉमिक ऍट्रिब्यूट असंही म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ अ सिंगल ऍटॉमिक व्हॅल्यू. अ सिंपल ऍट्रिब्यूट इज अन ऍट्रिब्यूट दॅट कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू स्मॉलर कंपोनंट्स. आता समजा स्टुडंट हे फील्ड आहे आणि त्याचं एज, जेंडर ह्या फील्डची व्हॅल्यू एकच असू शकते. त्याचं एज हे फिक्स असेल, तो एक तर मेल असेल किंवा फिमेल असेल. म्हणजे ज्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू सिंगल असते त्यालाच आपण सिंपल ऍट्रिब्यूट असंही म्हणतो. द ऍट्रिब्यूट्स लाईक कलर अँड हॉर्स पॉवर असोसिएटेड विथ द एंटिटी ऑटोमोबाईल आर एक्झाम्पल्स ऑफ सिंपल ऍट्रिब्यूट्स. पुढची ऍट्रिब्यूट आहे कंपोजिट ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट व्हॅल्यू नॉट ऍटॉमिक. कंपोजिट ऍट्रिब्यूट्स प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी टू युजर्स. Some attributes can be broken down into meaningful component parts. For example, address. आता address चे वेगवेगळे पार्ट्स तयार होतात. ऍड्रेस हा कसा फॉर्म होतो ते आता आपण बघू. तर ऍड्रेसचे सब पार्ट्स आहेत स्ट्रीट, लोकॅलिटी, सिटी, स्टेट आणि पोस्टल कोड. सच अन ऍट्रिब्यूट इज कॉल्ड कंपोजिट ऍट्रिब्यूट. दस अ कंपोजिट ऍट्रिब्यूट इज अन ऍट्रिब्यूट दॅट कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू कंपोनंट पार्ट्स. आपण अजून एक एक्झाम्पल सांगू शकतो. कंपोजिट ऍट्रिब्यूट इज कस्टमर नेम विच कॅन बी ब्रोकन इंटू कंपोनंट पार्ट्स सच एज फर्स्ट नेम, फादर्स नेम अँड सरनेम. कंपोजिट ऍट्रिब्यूट्स आर युजफुल इन ग्रुपिंग टुगेदर द रिलेटेड ऍट्रिब्यूट्स. स्लाइड क्रमांक 32 पहा. त्यात तुम्हाला कस्टमर ही एक एंटिटी दिसत आहे. तर त्या कस्टमरचे दोन ऍट्रिब्यूट्स आहेत कस्टमर नेम आणि कस्टमर ऍड्रेस. तर कस्टमर नेम हे परत सब कंपोनंट मध्ये डिवाइड होतात. ते कंपोनंट्स म्हणजे फर्स्ट नेम, फादर्स नेम आणि सरनेम. तसेच कस्टमर ऍड्रेसचे सब पार्ट्स आहेत स्ट्रीट, लोकॅलिटी, सिटी, स्टेट आणि पिनकोड. कस्टमर ऍड्रेस मधील स्ट्रीट हे फील्ड आपण परत सब डिवाइड करू शकतो. ते म्हणजे स्ट्रीट नंबर, स्ट्रीट नेम. तर कंपोजिट ऍट्रिब्यूटचे आपण अजूनही काही एक्झाम्पल सांगू शकतो. जसे की ईमेल आयडी. तर ईमेल आयडीचे सब पार्ट्स आहेत युजर आयडी, @ आणि साइट नेम. तसंच डेट कॅन बी सब डिवाइडेड इंटू डे, मंथ आणि इयर. फोन नंबर इज ऑल्सो कंपोजिट ऍट्रिब्यूट. इट इज ऑल्सो सब डिवाइडेड इंटू एरिया कोड अँड एक्सचेंज नंबर. पुढचा ऍट्रिब्यूट टाईप आहे सिंगल व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू ही सिंगल असेल. ऍट्रिब्यूट दॅट हॅव ओनली अ सिंगल व्हॅल्यू आर सिंगल व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. याचं आपण एक्झाम्पल बघू. अ पर्सन कॅन हॅव एज इट्स व्हॅल्यू इज सिंगल व्हॅल्यू मीन्स फिक्स्ड वन व्हॅल्यू नॉट मल्टिपल व्हॅल्यू कॅन बी एक्झिस्ट. That is, single valued attributes can have only single value, but it can be simple or composite attribute. याचं एक्झाम्पल आहे परसेंटेज. परसेंटेज इन मार्क सिस्टीम. इट इज अ कंपोजिट ऍट्रिब्यूट. इट कंपोज ऑफ मेन परसेंटेज पार्ट एज वेल एज डेसिमल पार्ट बट इट कांट हॅव मोर व्हॅल्यू. इट हॅज अ फिक्स व्हॅल्यू. That is 73.65. Employee ID is a simple attribute, but both are single valued attribute. म्हणजेच परसेंटेज आणि एम्प्लॉईड आयडी ह्या जरी सिम्पल आणि कंपोजिट ऍट्रिब्यूट असल्या तरी ते सिंगल व्हॅल्यू ऍट्रिब्यूट म्हणून देखील ओळखल्या जातात. पुढचा ऍट्रिब्यूट टाईप आहे मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट्स कॅन हॅव मल्टिपल व्हॅल्यूज. मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट्स आर शोन बाय अ डबल लाईन कनेक्टिंग टू द एंटिटी इन द इयर डायग्रॅम. अ पर्सन मे हॅव सेव्हरल कॉलेजेस डिग्रीज और पर्सन मे हॅव सेव्हरल ईमेल आय डी ऑल्सो. अ कस्टमर कॅन हॅव मल्टिपल फोन नंबर्स, ईमेल आय डीज. आता एखाद्या एम्प्लॉईला अनेक प्रकारचे स्किल्स अवगत असतील तर एम्प्लॉई स्किल इज ऑल्सो अ मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. पुढचा ऍट्रिब्यूट टाईप आहे स्टोअर्ड ऍट्रिब्यूट. एन ऍट्रिब्यूट दॅट सप्लायज अ व्हॅल्यू टू द रिलेटेड ऍट्रिब्यूट इज कॉल्ड एज स्टोअर्ड ऍट्रिब्यूट. फॉर एक्झाम्पल द पर्सेंटेज इन रिझल्ट सिस्टीम इज डिपेंड ऑन द ग्रँड टोटल मार्क्स. इन दिस केस टोटल मार्क्स इज स्टोअर्ड ऍट्रिब्यूट इन विच वी स्टोअर्ड सम ऑफ ऑल सब्जेक्ट्स मार्क्स. पुढची ऍट्रिब्यूट आहे डिराइव्ड ऍट्रिब्यूट. एन ऍट्रिब्यूट दॅट्स व्हॅल्यू इज डिराइव्ड फ्रॉम अ स्टोअर्ड ऍट्रिब्यूट. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर A derived attribute is one which can be derived from the values of other related attributes or entities. For example, in the result system, first ranking student is derived by the highest percentage. Means, student who obtain highest percentage is first ranker. म्हणजे आपण सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स बघू आणि त्याच्यातून ज्याला हायेस्ट पर्सेंटेज आहेत त्याच्यावरून आपण फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं रँकिंग करू शकतो. तसंच आपण अजून एक एक्झाम्पल सांगू शकतो, ते म्हणजे अ सर्कल, एरिया ऑफ सर्कल कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द रेडियस. मित्रांनो, तुम्हाला कॉम्प्लेक्स ऍट्रिब्यूट्स, नल ऍट्रिब्यूट्स आणि आयडेंटिफायर ऍट्रिब्यूट्स देखील डीबीएमएस मध्ये दिसतील, तर त्यांची थोडक्यात माहिती आपण इथे बघूया. कॉम्प्लेक्स ऍट्रिब्यूट, अ कॉम्प्लेक्स ऍट्रिब्यूट दॅट इज बोथ कंपोजिट अँड मल्टी व्हॅल्यूड. फॉर एक्झाम्पल, पर्सन एंटिटी हॅज अ फोन नंबर ऍट्रिब्यूट विच इज कंपोजिट अँड मल्टी व्हॅल्यूड. आता एका पर्सन कडे दोन नंबर सुद्धा असू शकतात, शिवाय लँडलाईन नंबर सुद्धा असू शकतो, म्हणजे ही ऍट्रिब्यूट कंपोजिट प्लस मल्टी व्हॅल्यूड झाली. मीन्स वन पर्सन मे हॅव मोर दॅन वन फोन नंबर अँड फोन नंबर इज मे बी कंपोज ऑफ एसटीडी कोड अँड टेलिफोन नंबर. नल ऍट्रिब्यूट, द ऍट्रिब्यूट हॅव्हिंग नो व्हॅल्यू आर कॉल्ड नल ऍट्रिब्यूट. आता प्रत्येकाचाच ईमेल आयडी असेल असं नाही, द ईमेल आयडी द ऍट्रिब्यूट इज नॉट ऍप्लिकेबल एव्हरी टाइम. आता समजा तुम्ही फॉर्म भरतायत तर तुमच्याकडे मे बी मोबाईल नंबर असेल किंवा लँडलाईन नंबर असेल, तर एक तर मोबाईल नंबर ही व्हॅल्यू नल असू शकते किंवा लँडलाईन नंबर ही व्हॅल्यू नल असू शकते. आणि प्रत्येकाचेच ईमेल आयडी असतात असं नाही, तर काहींच्या फॉर्म मध्ये ईमेल आयडी हे फील्ड नल असू शकतं, म्हणजेच त्या फील्डला आपण नल ऍट्रिब्यूट असं म्हणतो. आणि पुढची अजून एक ऍट्रिब्यूट आहे, ती म्हणजे आयडेंटिफायर ऍट्रिब्यूट. अन आयडेंटिफायर इज अन ऍट्रिब्यूट ऑर कॉम्बिनेशन ऑफ ऍट्रिब्यूट दॅट युनिकली आयडेंटिफाईज इंडिव्हिज्युअल इन्स्टन्सेस ऑफ अन एंटिटी टाईप. दस एम्प्लॉई नंबर कॅन बी आयडेंटिफायर. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अन ऍट्रिब्यूट लाईक एम्प्लॉई नेम इज नॉट अ कॅन्डिडेट आयडेंटिफायर एज देअर कॅन बी मोर दॅन वन पर्सन विथ द सेम नेम. समटाइम्स द आयडेंटिफायर कॅन बी कंपोजिट आयडेंटिफायर. फॉर एक्झाम्पल, टू आयडेंटिफाय युनिकली अ ट्रेन, ट्रेन नंबर अँड डेट आर नीडेड. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत रिलेशन. रिलेशन म्हणजेच टेबल, अ नेम टू डायमेन्शनल टेबल ऑर डेटा. स्लाइड क्रमांक 36 पहा, त्यात तुम्हाला एक टेबल दिसत आहे. त्या टेबलमध्ये काही फील्ड्सची नावं आहेत आणि त्या फील्डशी रिलेटेड काही व्हॅल्यूज आपण एंटर केलेल्या आहेत. तर टेबल्सची नावं म्हणजेच ऍट्रिब्यूट्स आणि त्याच्याशी रिलेटेड जे रेकॉर्ड्स आहेत त्याला आपण टपल्स असेही म्हणतो. रोल नंबर रिलेटेड ज्या व्हॅल्यू आहेत त्याला आपण डोमेन असेही म्हणतो. आणि रोल नंबर, नेम आणि सिटी यांच्याशी रिलेटेड जे फील्ड आहेत, ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजेच 101, पूनम आणि नाशिक, हे एक रेकॉर्ड तयार झालं. तर ह्या रेकॉर्डलाच टपल असंही म्हणतात. रिलेशन कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ नेम कॉलम अँड अन आर्बिट्ररी नंबर ऑफ अननेम रोज. दॅट इज रिलेशन्स एक्झिस्ट बिटवीन पेअर ऑफ एंटिटीज. रिलेशन इज ऍक्च्युअल टू डायमेन्शनल टेबल इन विच ऍट्रिब्यूट अपियर एज अ कॉलम इन द टेबल अँड इट्स नोन एज डेटा आयटम ऑर फील्ड. इच कॉलम इन टेबल हॅज युनिक नेम इन द टेबल. इच कॉलम हॅज डोमेन दॅट इज सेट ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज आर ऑल ऑफ सेम टाईप. इन रिलेशन अ टपल इज रो इन टेबल. अ रिलेशन मे बी एक्सप्रेस युझिंग नोटेशन आर इन ब्रॅकेट ए बी सी, वेअर R is the name of relation. ABC is the attributes within the relation. A, the attributes which forms primary key in relation. Relationship are between entity type E1 and E2. स्लाइड क्रमांक 37 वर तुम्हाला एक रिलेशनशिपची बेसिक डायग्राम दिसत आहे. रिलेशनशिप सेट. द असोसिएशन बिटवीन टू ऑर मोर एंटिटीज इज नोन एज रिलेशनशिप अँड कलेक्शन ऑफ सिमिलर रिलेशनशिप इज नोन एज रिलेशनशिप सेट. आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा युनिव्हर्सिटीचा एक डेटाबेस आहे आणि त्या डेटाबेसमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकत आहेत. कन्सिडर युनिव्हर्सिटी डेटाबेस विच कंटेन्स अ लिस्टिंग ऑफ स्टुडंट्स हू आर स्टडिंग इन व्हेरियस क्लासेस. आता युनिव्हर्सिटीचा डेटाबेस जर आपण बघितला तर त्यात अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन असतात आणि ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकत असतात. इट ऑल्सो कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट रजिस्ट्रेशन, एक्झाम आणि स्टुडंट पर्सनल इन्फॉर्मेशन. तर ह्या केसमध्ये स्टडिंग हे एक रिलेशनशिप येईल. सो इन दिस केस रिलेशनशिप सेट्स कॅन बी स्टडिंग. तर ह्या युनिव्हर्सिटी डेटाबेसमध्ये ज्या एंटिटीज येतात त्या एंटिटीज म्हणजेच स्टुडंट, युनिव्हर्सिटी, रजिस्ट्रेशन सेक्शन आणि एक्झाम सेक्शन. आणि त्यातील रिलेशनशिप सेट्स आहेत स्टडिंग, कंडक्ट एक्झाम आणि डुईंग रजिस्ट्रेशन. स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी हे स्टडिंग रिलेशनशिपमध्ये येतात. तसेच कंडक्ट एक्झाम ह्या रिलेशनशिपमध्ये युनिव्हर्सिटी आणि एक्झाम सेक्शन या एंटिटीज येतील. सिमिलर टू दॅट रिलेशनशिप डुईंग रजिस्ट्रेशन इज एक्झिस्ट इन बिटवीन रजिस्ट्रेशन सेक्शन अँड युनिव्हर्सिटी. स्लाइड क्रमांक 39 बघा. त्यात तुम्हाला तीन प्रकारचे रिलेशनशिप टाइप्स दिसतील. पहिला टाइप आहे युनरी रिलेशनशिप, दुसरा टाइप आहे बायनरी रिलेशनशिप आणि तिसरा टाइप आहे टर्नरी रिलेशनशिप. तर ह्या प्रत्येक टाइपची आपण थोडक्यात माहिती बघूया. युनरी रिलेशनशिप. एन एंटिटी कॅन बी रिलेटेड टू इट सेल्फ इज कॉल्ड युनरी ऑर रिकर्सिव्ह रिलेशनशिप. अ युनरी रिलेशनशिप एक्झिस्ट व्हेन एन असोसिएशन इज मेंटेन विद इन अ सिंगल एंटिटी. One person at a time marries with only one person is an example of unary relationship. आणि या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन स्लाइड क्रमांक 40 वर दाखविण्यात आले आहे. बायनरी रिलेशनशिप. अ बायनरी रिलेशनशिप एक्झिस्ट व्हेन टू एंटिटीज आर असोसिएटेड. याचं एक्झाम्पल आहे रिलेशन मे बी 1-to-1 और 1-to-many और मेनी टू मेनी. तर ह्यापैकी आपण मेनी टू मेनी टाइपचं एक्झाम्पल बघूया. मेनी स्टुडंट स्टडिंग इन मेनी कॉलेजेस. तर ह्या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन स्लाइड क्रमांक 41 वर दाखविण्यात आले आहे. टर्नरी रिलेशनशिप. अ टर्नरी रिलेशनशिप एक्झिस्ट व्हेन थ्री एंटिटीज आर असोसिएटेड. याचं एक्झाम्पल आपण बघू. मेनी स्टुडंट्स लर्निंग इन वन कॉलेजेस एज वेल एज मेनी प्रोफेसर टीचेस इन दॅट सेम कॉलेज. तर या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 42 वर दिसेल. तर मित्रांनो, आपण विविध प्रकारच्या एंटिटीज, ऍट्रिब्यूट्स आणि रिलेशनशिप्स पाहिले. तर मग ह्या ईआर डायग्रामचा काय बेनिफिट आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर पुढचा पॉइंट आहे बेनिफिट्स ऑफ ईआर डायग्राम्स. ईआर डायग्राम्स कॉन्स्टिट्यूट अ व्हेरी युजफुल फ्रेमवर्क फॉर क्रिएटिंग अँड मॅनिप्युलेटिंग डेटाबेसेस. First, ear diagrams are easy to understand and do not require person to undergo extensive training to be able to work with it efficiently and accurately. This means that designers can use ear diagrams to easily communicate with developers, customers, and end users, regardless of their IT proficiency. म्हणजे नुसत्या इयर डायग्राम वरून सुद्धा तुम्ही एखाद्या कंपनीत कुठल्या कुठल्या एंटिटीज आहेत, त्यांचे रिलेशन्स, त्यांचे डिटेल्स आपण एखाद्याला सांगू शकतो. सेकंड, इयर डायग्राम्स आर रेडिली ट्रान्सलेटेबल इनटू रिलेशनल टेबल्स विच कॅन बी यूज टू क्विकली बिल्ड डेटाबेसेस. इन ॲडिशन, ER diagrams can directly be used by database developers as the blueprint for implementing data in specific software applications. आणि शेवटचा बेनिफिट आहे, ER diagrams may be applied in other context such as describing the different relationships and operations within an organization. तर मित्रांनो, आपण आज जे टॉपिक्स पाहिले त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स आपण बघूया. स्लाइड क्रमांक 45 वर तुम्हाला एक सॅम्पल इयर डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला कस्टमर आणि लोन या दोन एंटिटीज दिसत असून बोरोवर हे त्यातील ह्या दोघांमधील रिलेशन आहे. कस्टमर आयडी आणि लोन नंबर हे या प्रायमरी कीज असून त्या अंडरलाईनने डायग्राम मध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत. तसेच आपण आज मल्टी व्हॅल्यूड आणि डिराइव्ड ऍट्रिब्यूट देखील पाहिले, तर त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल तुम्हाला स्लाइड क्रमांक 46 वर दिसत आहे. तर ह्या डायग्राम मध्ये एम्प्लॉई ही एक एंटिटी असून त्यात तुम्हाला डिराइव्ड ऍट्रिब्यूट दॅट इज इयर्स एम्प्लॉइड हे डॉटेड ओव्हल मध्ये दिसत आहे आणि मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट म्हणजेच स्किल हे डबल ओव्हल मध्ये दिसत आहे. तसेच स्लाइड क्रमांक 47 वर देखील तुम्हाला एक इयर डायग्राम दिसत आहे. त्यात कार ही एक एंटिटी असून कार आयडी ही एक प्रायमरी की आहे आणि कार कलर ही मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आहे. तर तुम्ही त्याचं नोटेशन जर केअरफुली बघाल तर कार कलर ऍट्रिब्यूट ही कार एंटिटीला डबल लाईनने लिंक करण्यात आलेली आहे आणि स्लाइड क्रमांक 48 वर जी ईआर डायग्राम दाखवली आहे त्यात तुम्हाला कंपोजिट ऍट्रिब्यूट, मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आणि डिराइव्ड ऍट्रिब्यूट दिसत आहेत. तर त्या डायग्राम मध्ये कस्टमर ही एक एंटिटी असून कस्टमर आयडी ही प्रायमरी की आहे. फोन नंबर ही मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आहे. ऍड्रेस आणि नेम ही कंपोजिट ऍट्रिब्यूट आहे. तसेच एज ही डिराइव्ड ऍट्रिब्यूट आहे. ती डायग्राम तुम्ही केअरफुली स्टडी करा, त्यावरून तुमच्या नोटेशन्स लक्षात येतील. रोल या टॉपिक बद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. स्लाइड क्रमांक 49 पहा, त्यात तुम्हाला एक ईआर डायग्राम दिसत आहे. त्यात तुम्हाला एम्प्लॉई ही एंटिटी दिसत असून वर्क्स फॉर हे एक रिलेशन दिसत आहे. तर त्यात तुम्हाला मॅनेजर आणि वर्कर हे दोन लेबल्स दिसत आहेत. तर त्या दोन लेबल्सलाच रोल्स असं म्हणतात. दे स्पेसिफाय हाऊ एम्प्लॉई एंटिटीज इंटरॅक्ट व्हाया द वर्क्स फॉर रिलेशनशिप सेट. Roles are indicated in ear diagrams by labeling the lines that connect diamond to rectangles. Role labels are optional and are used to clarify semantics of the relationship. म्हणजे हे फील्ड कंपल्सरी वापरलंच पाहिजे असं नाही. तर काही ear diagrams मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं लेबलिंग दिसेल तर काही ठिकाणी दिसणार नाही. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात बघूया. आज आपण एंटिटी रिलेशनशिप मॉडेल या टॉपिकची माहिती बघितली. त्यात आपण मॉडेलिंग म्हणजे काय, डेटा मॉडेलिंग म्हणजे काय, ते बघितलं. तसेच ईयर डायग्राम साठी कुठले कुठले नोटेशन्स वापरले पाहिजे ते नोटेशन्स देखील आज आपण पाहिले. आणि शिवाय ईयर डायग्रामशी रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आज आपण पाहिल्या. तसेच आपण कंपोनंट ऑफ ईयर डायग्राम म्हणजेच एंटिटी, ऍट्रिब्यूट आणि रिलेशनशिप्सची देखील माहिती बघितली. आणि एंटिटी टाईप, ऍट्रिब्यूट टाईप आणि रिलेशनशिप टाईप्स देखील आपण आज पाहिले. मित्रांनो, तुम्ही देखील वेगवेगळ्या टाईप्स रिलेटेड एक्झाम्पल्सची लिस्ट तयार करू शकतात. तर परत भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.